चीनीमंडी.com पॉडकास्ट।
गेल्या 40 वर्षात उत्तर प्रदेशच्या मंत्र्यांनी नाही भरला आयकर, या वर्षापासून भरण्यास सुरुवात करतील योगी आदित्यनाथ। उत्तर प्रदेशातील मंत्री दरवर्षी स्वतःचा इन्कम टॅक्स भरण्यास सुरुवात करतील असा निर्णय मुख्यमंत्री योगी सरकारनं घेतला। 1981 लागू करण्यात आलेल्या कायद्यात असं सुनिश्चित केलं आहे की राज्याचे मुख्यमंत्री आणि मंत्री स्वतः कोणतेही इन्कम टॅक्स भरणार नाहीत। त्याऐवजी उत्तर प्रदेशातील मंत्र्यांचं वेतन, भत्ते आणि विविध कायदा 1981 अंतर्गत राज्य सरकारकडून त्यांचा वाटा उचलला गेला। एका अहवालानंतर हा खुलासा झाल्यावर अनेक राजकारण्यांनी उत्तर प्रदेश कायद्यातील तरतुदींची माहिती नसल्याचं सांगितलं। सायंकाळी उशिरा राज्य सरकारनं तरतूद रद्द केली जाईल अशी घोषणा केली। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि सर्व मंत्री स्वतःचा इन्कम टॅक्स भरतील। अर्थमंत्री सुरेशकुमार खन्ना यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की आत्तापर्यंत प्राप्तिकरांचं बिल राज्याच्या तिजोरीतून भरलेलं होतं। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे। विश्वनाथ प्रताप सिंह मुख्यमंत्री असताना हा कायदा आत्तापर्यंत 19 मुख्यमंत्र्यांचा आणि सुमारे 1000 मंत्र्यांच्या कार्यकाळात लागू होता। ज्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या करावर बचत केली आहे त्यामध्ये योगी आदित्यनाथ, मुलायम सिंह यादव, अखिलेश यादव, मायावती, कल्याण सिंग, रामप्रकाश गुप्ता, राजनाथ सिंह, श्रीपती मिश्रा, वीर बहादूर सिंह आणि एनडी तिवारी यांचा समावेश आहे। गेल्या आर्थिक वर्षात राज्य सरकारनं मंत्र्यांच्या कराचं बिल म्हणून 86 लाख रुपये भरले होते अशी माहिती अर्थ मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली। अधिनियमाचा एक कलम म्हणतो, पोटकलम 1 आणि 2 मध्ये उल्लेख केलेला पगार सध्याच्या आयकर संदर्भात कोणत्याही कायद्यानुसार अशा पगाराच्या देय कर वगळता लागू होईल आणि असा कर राज्य सरकार उचलत असेल। काँग्रेसचे नेते आणि तत्कालीन मुख्यमंत्री VP सिंह यांनी सांगितलं की 1981 असा युक्तिवाद करण्यात आला होता की राज्य सरकारनं आयकरांचा बोजा वाहून घ्यावा, परंतु गेल्या काही वर्षात राज्यात बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांच्या नेत्यांचं नेतृत्व आहे। समाजवादी पक्षाचे अन्य अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यांच्याकडे 37 कोटी रुपयांची संपत्ती आहे असं नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे। 2017 विधान परिषद निवडणुकीसाठी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची संपत्ती 9,05,98,53 इतकी आहे। उत्तर प्रदेशचे ऊर्जा मंत्री श्रीकांत शर्मा यांनी कायद्यातील 40 वर्षांच्या तरतुदींच्या अस्तित्वाची पुष्टी केली। ते म्हणाले की सरकार या विषयावर भविष्यात कोणत्याही सूचनांकडे लक्ष देईल। काँग्रेसचे नेते आणि खासदार PL पुनिया म्हणाले की ही तरतूद योग्य वाटत नाही आणि त्याचा आढावा घेण्याची गरज आहे। पगार अनेक वेळा वाढले आहेत आणि या शिथिलतेबाबत काहीच सुसंगतता दिसत नाही, त्यासाठी पुनर्विचार आणि माघार घेण्याची गरज आहे। मायावती मुख्यमंत्री असताना मुख्य सचिव असलेल्या पुनिया म्हणाल्या, बसपाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी अर्थमंत्री लालजी वर्मा यांच्यासारख्या अनेकांनी सांगितलं की त्यांना कायद्याची माहिती नाही। राज्याचे कायदा मंत्री ब्रिजेश पाठक म्हणाले की अधिकाऱ्यांकडून याची पडताळणी झाल्यानंतरच आपण या विषयावर बोलू शकता। सामाजिक कार्यकर्ते अनिलकुमार म्हणाले की ज्यांनी मोठ्या प्रमाणात कर भरला आहे त्यांच्यासाठी ही बातमी सर्वसामान्यांसाठी धक्कादायक आहे। कुमार म्हणाले, आपल्या सर्वांप्रमाणेच त्यांनीही आपल्यावर जादा ओझं न लावता स्वतःची किंमत मोजावी।